ऐसे ही कल रात 12:30 बजे मेरा फोन बज हुआ। मैं सोच में पड़ गई कि यार अभी कौन याद कर रहा है, तो याद कर रहा था मेरा एक दोस्त, बहुत ही पुराना वाला दोस्त। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। मैंने आपसे पूछा था कि तुमच्या आसपास कोण आहे असं, जरा तुम्ही सुपर वुमन सुपर मॉम असं म्हणू शकाल? सोहमने खूप छान उत्तर दिलंय मला।
हॅलो महक, मी सोहम बोलतोय।
हाय सोहम।
हा तर महक, सुपर मॉम म्हणजे मला माझ्या मॉमलाच डेडिकेट करा वाटतं, जसं मेरी कोम आहे तशी। कारण की माझी मॉम पहिल्यांदा हाऊस वाईफ आहे, त्यानंतर एक बिझनेसमन आहे, आणि ती एक मॉम पण आहे दोन मुलांची, जो त्याच्यामुळे ती खूप घरात खूप हँडल करते गोष्टी, म्हणजे स्वयंपाक करण्यापासून ते बिझनेस सांभाळणं आणि प्लस आम्हालाही सांभाळणं, म्हणजे जरी आम्ही मोठे झालो तरी आमचं भांडणं चालू असतं, मस्ती चालू असते, तो एवढं ती रोज पार पाडते। त्यामुळं सुपर मॉम जशी मेरी कोम आहे, तिनं तिच्या मुलांना सांभाळून तिच्या घराला सांभाळून इंडियासाठी 6 वेळा मेडल जिंकलेले आहेत।
राईट।
सो मला मेडल द्यायचा जर चान्स भेटला तर मी माझ्या मॉमला एक मेडल देऊ इच्छितो।
सोहमने त्याच्या आईला दिलंय हे मेडल सुपर मॉमचं सुपर वुमनचं। तुमच्या आसपास कोण आहे ज्यांना तुम्ही सुपर मॉम सुपर वुमनचं मेडल द्याल, कोण आहेत ते आणि का असं सांगा मला पटकन। कॉल करा 9607007935 वर। मेरी कोमचा एक इंटरव्ह्यू मी आज ऐकत होते आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये ती इतकं छान बोलली आहे ना, मला वाटलं तुम्हाला सुद्धा ऐकवावा। एक दोन काय काय प्रश्न आहेत ऐकूयात आपण थोड्या वेळामध्ये। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।